चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस थकबाकी तात्काळ मिळावी, पेट्रोलियम पदार्थाचे दर कमी करावेत। ऊस थकबाकी तात्काळ द्यावी आणि पेट्रोलियम पदार्थाचे दर कमी करावेत या मागणीसाठी भारतीय किसान संघाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे एक निवेदन जिल्हाधिकारी अखिलेश सिंग यांना दिले आहे। यामध्ये त्यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तात्काळ ऊस थकबाकी द्यावी आणि पेट्रोलियम पदार्थाचे दर कमी करावेत। मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भारतीय किसान संघाने म्हटले आहे की साखर कारखान्यांनी आतापर्यंत थकबाकी भागवलेली नाही, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली आहे। यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ थकबाकी द्यावी। निवेदनात म्हटले की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्न स्तरावर आहेत, पण देशामध्ये सातत्याने डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढत आहेत। पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढल्यामुळे कमजोर आर्थिक स्थितीतून जात असणारे शेतकरी हतबल झाले आहेत। त्यांनी तात्काळ पेट्रोलियम पदार्थाच्या किमती कमी करण्याची मागणी केली, ज्यामध्ये जिल्हाध्यक्ष राहुल त्यागी, विक्रम सिंग, पुंडीर नीरज त्यागी, मदन पाल, हरपाल, सतपाल आदी उपस्थित होते।